नमस्कार, मी राजेश इंडिया, एक एटीएम टीम मध्ये मला समजत नाही, तुम्हाला काही समस्या आहे, तुम्ही तुमची समस्या सांगू शकता का? नमस्कार, मी राजेश इंडिया, एक एटीएम टीम मधून बोलतोय, मी तुमची कशी मदत करू शकतो? मला समजत नाही, तुम्ही काही विचारणार आहात, कृपया विचारा, मदत करण्यासाठी इथे आहे.